हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे स्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्ष मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्रवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
श्रीराम नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या साधना शिबिरामध्ये परमपूजनीय स्वामीजींनी अहिंसा या ज्ञान लक्षणावर जी प्रवचन केली त्यातला काही भाग आज आपण ऐकणार आहोत.
आणि तेही दुसऱ्याच्या हिताच्या करता म्हणून करतात असं त्यांचं म्हणणं असत. हिंसा असते ऑफिस मध्ये देखील शब्द देखील कट कॉम्पिटिशन असा शब्द आला म्हणजे दुसऱ्याचा दराज कापून टाकणं अशी स्पर्धा आहे. मांडली खोटी मन मोडईल कोणी काही सांगितलं तर आपल्या विचारावर इतका ठाम की नाहीच ऐकायचं. थोडं दुसऱ्याचं ऐकलं तर काय फरक पडतो. आपले विचार सुधारून घ्यावे अथवा त्याला थोडं वळण द्यावं. मी केंद्राचं काम करत असताना नेहमी माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारे सूचना येतात. माझा एक ठरलेला जो विचार असतो तो विचार या सूचनांमुळं अधिक अधिक चांगला होतो या दृष्टीने मी त्याच्याकडे पाहतो. आता ठरलंय असा बदल नाही असं कधी करत नाही. वासी पैल कोणी उडेल घेऊन दचकून कोणी तुमच्यापासून दूर होईल. आई कोणी ओवांडील कोणी जरी आणि तुमचा तिरस्कार करेल तरी दुवाळी कोणा नोहावी. कोणाला अशा प्रकारचा त्रास होऊ नये अशी दक्षता आपल्या बोलण्यातून तो घेत असतो. भुवई कवनाची नुचलावी कोणाच्या कपाळाला आठी पडेल किंवा भुवई उंचवी असं तो बोलतच नाही. ऐसा भावो जी म्हणून उगा अशा प्रकारची कोणती गोष्ट घडू नयेच शक्यतो म्हणून तो तसा बोलतच नाही उगाच राहतो. मग प्रार्थीला विभागले मग कोणीतरी अपवाद म्हणून प्रार्थना करतं की त्यांनी काहीतरी बोलावं विनंती करतं. जरी लोभे बोललो जाये मग प्रेमाने जर तो बोलत असेल. श्रीनिवास स्वामी महाराज मी असं ऐकले की त्यांच्यापाशी कोणत्याही भावाची व्यक्ती येऊ ते दरबार समजत असत. जे आपली 80 वर्षाची व्यक्ती आली तरी देखील नमस्कार करून ये बाहेर ये असं म्हणत असत. प्रेमानी बोलत असत. मग प्रार्थीला विपाये जरी लोभो लोभे बोलो जाये तरी परिसरया होये माय बाप. तर ऐकणाऱ्याला असं वाटतं की आपले माय बाप बोलत आहे की काय. कारण नाद ब्रह्मची विषय आहे का साक्षात नाद ब्रह्म म्हणजे ज्या नादानी सगळ्या वृत्ती आत वळतात वृत्ती रहितता प्राप्त होते आत सुख निर्माण होतो आणि ब्रह्म सुख जरूर प्राप्त होतो. त्या नाद ब्रह्मा मूर्तीमंत त्याची मूस तयार व्हावी ते जरूर मुशीला यावं की गंगा पर्य असलले किंवा पवित्र गंगा जळ हातात यावं निर्मळ असं किंवा पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रता म्हणजे एकनिष्ठता. एकनिष्ठता हा विशेष विशिष्ट गुण आहे. एकनिष्ठता हा एकनिष्ठतेचा गुण परिपक्वतेकडे गेला. वार्धक्य याचा अर्थ म्हणजे एखादी पतिव्रता स्त्री म्हातारी झाली असा त्याचा अर्थ नाही. तर पातिव्रत्याचा म्हणजे एकनिष्ठतेचा गुण पुढेही मला वाटतं 14व्या अध्यायामध्ये अव्यभिचारी भक्ती म्हणून वर्णन केलं. अव्यभिचारी भक्ती मामचा योग अव्यभिचारेन भक्ती योगेन सेवते अव्यभिचार असण. व्यभिचार असण हा स्वभाव असतो. एकनिष्ठ नसण हा स्वभाव असतो आणि अव्यभिचार हा देखील स्वभाव असतो. आपल्या कुटुंबाशी आपल्या पत्नीशी आपल्या पतीशी आपल्या मुलांशी आपल्या घराशी आपण जिथं नोकरी करतो त्या संस्थेशी आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाशी आपण ज्या राष्ट्रात राहतो त्या राष्ट्राशी अव्यभिचारांनी असलं पाहिजे. एकनिष्ठतेने असलं पाहिजे. हा जो एकनिष्ठतेचा गुण आहे म्हणजे पतिव्रतेचा गुण तो जणू वृद्धत्वाला गेला म्हणजे अतिशय परिपक्व झाला. तैसे सास आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कंदोळ अमृताचे तसं त्याचं सास म्हणजे सत्य आणि ते मवाळ प्रखर जहाल कडक आर्ग्युमेंट्स देखील कडक असं नाही. मवाळ पद्धती खरं म्हणजे कडक त्याची अशी गोष्ट आहे की तुम्ही कडक भाषा वापरू शकता. कडकपणाने शब्द उच्चारू शकता. त्याचा उपयोग झाला नाही तर अजून कडक भाषा वापरू शकता आणि स्वर वाढवू शकता. त्याचाही उपयोग झाला नाही तर अजून स्वर वाढवू शकता पण नंतर करणार काय. रागावलेला मनुष्य ओरडून ओरडून बोलतो असं तुम्ही पाहिलं असेल. त्याला त्याचं पटवण्यासाठी ओरडण्याखेरीज पर्याय राहत नाही पण तरी देखील त्याला जे सांगायचंय ते तो पटवून देऊ शकत नाही अशी त्याची अडचण राहते. कारण ओरडून काहीच सिद्ध होत नाही. सत्य असेल तर ते सौम्य आणि मवाळ पद्धतीने जरी सांगितलं तरी घडत. आमच्या मंडळाचे एक साहेब, काय नाव त्यांच, सुब्रमण्यम म्हणून, ते आमच्या घरी आलेले. तो घाण्याला नोकरी करत होता तेव्हा त्यांचे, तर ते म्हणाले की मी अद्याप कोणाला आवाज चढून बोललोच नाही असं का. तर मला फार आश्चर्य वाटलं आणि त्याच बोलणंही तसं अधिकार पदावर असताना आवाज चढवून न बोलता देखील उपयोग होतो. पण अधिकार पदावर असलेले लोक देखील अधिकार वापरून आवाज चढवून आक्रस्तकारीपणा देखील कधी कधी करतात असेही अधिकारी असतात. त्याचा प्रभाव कमी पडतो आणि अधिकार जरी नसला प्रत्येकाला काही सुब्रमण्यम साहेबांना एवढा अधिकार नसेल तरी देखील जर समजून घेऊन मवाळ पद्धतीने कन्व्हिन्सिंग शांतपणे असं बोलण्याची जर सवय असेल लावून घेतली. मी याचा खूप विचार करतो पण मलाही जमलेलं नाहीये. संपूर्ण जमणं हे फार कठीण आहे असं मला वाटतं. पण अशी जर सवय लावून घेतली तर दुसऱ्याचा कुठलाही गैरसमज न होता आपलं काम होईल किंवा होणार नाही. कदाचित होईल, पण समोरच्याने जर करायचंच नाही असे ठरवलं तर होणार नाही. पण तुमच्याविषयी गैरसमज नक्की निर्माण होणार नाही आणि तुम्ही तुमचं शेवटचं इम्प्रेशन हे चांगलं ठेवूनच जाल. जसं असं धरा की तुमचं एका व्यक्तीशी भांडण चाललेलं आहे, तुमचं एका व्यक्तीशी भांडण चाललेलं आहे, तुमचा आणि एका व्यक्तीचा मतभेद आहे आणि ती तुमच्या तुमची शेवटची भेट झाली त्या व्यक्तीची. मग तो गावाला गेला, तुम्हाला कधीच भेटला नाही, शेवटची याचा अर्थ. तर तुम्ही तुमच्याबद्दल त्याच्या मनात काय इम्प्रेशन ठेवून त्याला सोडलं याचा विचार करा आणि आपली प्रत्येकाची एकमेकांची होणारी भेट ही कदाचित शेवटची असू शकते, कदाचित शेवटची असू शकते. म्हणून नेहमी अशी काळजी घ्यावी की आपल्याशी जी व्यक्ती बोलते आहे, जिचा आणि आपला संबंध येतो आहे, तर ती परत कदाचित भेटली नाही तरी देखील आपण आपला साधूभाव सांभाळून तिच्याशी बोलू हे दाखवण्याकरता नाही, त्या इम्प्रेशन करता नाही, पण आपला साधूभाव आपण टिकून ठेवू याच्याकरता हे चाललंय. ज्ञानेश्वर महाराज देखील ते सांगतायत तिकडं.
मृदुल अभंग म्हणणार
स्टेट गा पांडुरंगा, अगा पांडुरंगा, विश्वाचा जीवना गा पांडुरंगा, विश्वाचा जीवना करुणा वचना सद दे, करुणा वचना साधदे साधदे अगा पांडुरंगा पाहुनिया वाट पाणावले नेत्र पाहुनिया वाट पाणावले नेत्र हृदय गुंतले सर्वकाळ हृदय गुंतले सर्वकाळ सर्वकाळ अगा पांडुरंगा विश्वाचा जीवनागा पांडुरंगा करी लग बग ये गा धावत करी लग बग ये गा धावत नाही धरवत धीर नाही धरवत धीर आता धीर आता गा पांडुरंगा विश्वाचा जीवना गा पांडुरंगा मकरंद म्हणे करी कृपादान मकरंद म्हणे करी कृपादान पाऊले समान दावी डोळा पाऊले समान दावी डोळा दावी डोळा गा पांडुरंगा विश्वाचा जीवनागा पांडुरंगा विश्वाचा जीवना करुणा वचना साध दे करुणा वचना साध दे साध दे अगा पांडुरंगा अगा पांडुरंगा अगा पांडुरंगा
हरि हरि वाह खूब छान हरि 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 जगात एवढी शांती एवढी अशांती कशा करता आहे. आत्म्याला काहीच महत्व नाही का? यावर मार्ग काय? आत्म्याविषयी विश्वास आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा सगळ्यांमध्ये कशी निर्माण होणार असा प्रश्न विचारलेला आहे. जगात एवढी अशांती कशा करता आहे? आत्म्याला काहीच महत्व नाही का? हा प्रश्न असा जर असेल तर की माझ्या ठिकाणी अशांती कशा करता आहे, जगाचं द्या सोडून माझ्या बाबत आत्म्याला काहीच महत्व नाही का? यावर मार्ग काय? आत्म्याविषयी विश्वास आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा यासाठी मी काय करू, मी काय प्रयत्न करायला पाहिजे असा प्रश्न येईल का करता? सगळ्या जगाच्या शांतीची, विश्वाच्या शांतीची कल्पना करणं खूप सोपं आहे. विश्वाच्या बंधुभावाची कल्पना करणं फार उदात्त आहे, पण आपल्या भावाशी प्रेमाने वागणं कठीण आहे. सगळ्या विश्वात समतेचा झेंडा उभारणं आणि त्यासाठी चळवळी करणं फार कठीण आहे, फार सोपं आहे. पण आपल्या मनामध्ये समतेचा झेंडा, समतेची गुढी उभारणं फार अवघड आहे. दुसऱ्याचं वर्तन सुधारावं अशी इच्छा करणं फार सोपं आहे, स्वतःचं वर्तन सुधारणं हे तुलनेने फार कठीण आहे. ज्यांनी कोणी प्रश्न विचारला त्याच्यासाठी मी नाही म्हणत आहे. सर्वांसाठीच मी म्हणतो आहे, माझ्यासाठीही मी म्हणतो आहे. अशांतीचं कारण हे इंद्रियांकडे प्रवृत्ती, विषयांकडे प्रवृत्ती, कल्पना निर्माण करणं, त्या कल्पना प्रतिकूल ठेवणं, निगेटिव्हिटी ही वाढवणं, स्वार्थिक कर्म, या कारणाने आपल्या ठिकाणी अशांती आहे आणि त्याच कारणाने सगळ्या जगात अशांती आहे. आणि आपण जर देहाला अतिरिक्त महत्व देतो आणि देहाचं सुख हेच सर्वस्व मानतो, त्यामुळं आत्म्याचं महत्व आपण विसरून गेलेले आहोत. आणि म्हणून जगामध्ये देखील आत्म्याला काही महत्व राहिलेलं नाही. याच्यावर सांगितलेला जो मार्ग आहे तो संतांनी फार फार अनादिकालापासून सांगितलाच आहे. व्यासादिकांनी, आचार्यांनी, ज्ञानेश्वरादी संतांनी याच्यावर मार्गच सांगितलेला आहे. भगवान येशूंनी, भगवान झरतृष्टांनी, भगवान पैगंबरांनी, सगळ्यांना भगवान म्हटलं पाहिजे याच्यावर मार्गच सांगितलेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ तर शांती आहे. म्हणून मार्ग सांगितलेला आहे, मार्ग नाही का असं नाही. मार्ग आहे, पण तो मार्ग मी अनुसरत नाही, तो मार्ग जगात अनुसरला जात नाही, हे कारण आहे. आत्म्याविषयी विश्वास आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा सगळ्यांमध्ये कशी निर्माण होईल, माझ्यामध्ये कशी निर्माण होईल, म्हणून अशांती जी आहे ती मी माझी अशांती काढून टाकली पाहिजे. मी शांतीपूर्ण व्यवहार करायला शिकलं पाहिजे. बहुतांशी शांतीपूर्ण बोलणं असलं पाहिजे, चालणं असलं पाहिजे, पाहणं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये लोभ, मत्सर, वखवख, तिरस्कार पाहण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वर्तनामध्ये नसला पाहिजे. त्याच्याऐवजी मी सुखाच्या बोधात असलं पाहिजे, शांतीच्या बोधात असलं पाहिजे, मी शांतीनी बोललं पाहिजे, चाललं पाहिजे, वागलं पाहिजे. विकाररहित मी अधिकाधिक असलं पाहिजे. मनुष्य धर्म म्हणून माझ्या ठिकाणी विकार निर्माण होतील, पण क्वचित निर्माण होणारे विकार आहेत. त्याच्याऐवजी मी सतत विकारी असलो तर सतत अशांत राहीन. म्हणून अशांतीवर आणि अशांतीमुळे निर्माण झालेल्या हिंसेवर मार्ग नक्की आहे. पण अशांती आणि अशांतीतून निर्माण झालेल्या हिंसेवर माझ्या बाबतीत मार्ग आहे. दुसरा तसं आचरेल तर त्याच्या बाबतीत देखील आहे, आणि सगळं जगत तसं जर आचरेल तर जगताच्या बाबत आहे. नाहीतर अशांती राहीलच. अशांती देखील वैयक्तिक असू शकते, कुटुंबाच्या कुटुंब अशांत असू शकतात, राष्ट्र अशांत असू शकतात, एखादा समूह अशांत असू शकतो. त्या अशांतीतून कोणत्याही मार्गाला व्यक्ती जाते, कुटुंब जातं, राष्ट्र जातं, समूह जातात. अशांतीला तोंड देण्यासाठी शांतीचा उपाय हा वैयक्तिकच आहे. कारण सगळ्यांना पटणं आणि सगळ्यांनी तसं करणं ही फार मोठी कल्पना आहे, फारच मोठी. आणि ती कल्पना जवळपास सगळ्यांना मान्य आहे आणि सगळ्यांना अमान्य आहे, असंच चाललेलं आहे. राष्ट्रांच्या बाबत ज्या शस्त्रास्त्रांच्या स्पर्धा आहेत, त्या स्पर्धा किंवा स्वतःचं बळ वाढवण्याची आवश्यकता दुसऱ्यांमुळं आहे. हे सगळं शांतीकरता चाललेलं आहे आणि शांतीकरता चाललेलं नाहीये, अशी असाच प्रकार आहे. म्हणून सगळ्या जगताची चिंता करणं चांगलीच गोष्ट आहे, पण आपल्या अशांतीवर उपाय शोधणं हा आपल्या पुरता श्रेयस्कर मार्ग. याचा अर्थ मग जगात अशांती मान्य करायची का, किंवा एकटे आपण शांत राहून आणि जग अशांत राहून कसं होणार? म्हणून तर प्रत्येकजण अशांतीला अशांतीने उत्तर देतो आहे. हा जटिल प्रश्न आहे. सगळ्या समाजाबद्दल तोडगा काढणं ही तशी कठीणच गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्या समाजाबद्दल आपण एवढ्या इथं असलेल्या 200 लोकांच्या मध्ये विचार करूनही तसा उपयोग नाहीये. मी माग या अमृतेश्वर मंदिर शनिवारवाड्याच्या समोर तिथून चाललेला असताना त्या पुलाच्या तिथून खाली काही लोक जमलेले होते आणि तिथं जे बोलणं चालणं तेव्हाचं पुणं शांत रहदारीही नाही, तर ते बोलणंही स्पष्ट ऐकू येत होतं. आणि तिथं असणारी आठ दहा मंडळी एका व्यक्तीचं अगदी निष्ठापूर्वक ऐकत होते. आणि तिथं सगळ्या देशाच्या कल्याणाचा विचार सांगितला जात होता आणि खूप आदर्श तत्व सांगितली जात होती. मी 5 मिनिटं उभा राहिलो आणि पुढे निघून गेलो. 10 लोकांना देशाच्या कल्याणाचा विचार सांगून काय होणार असा एक विचार माझ्या मनात आला. हे 10 लोक जगाचं काय कल्याण करणार असा एक विचार माझ्या मनात आला. दुसरा माझ्या मनात विचार असा आला की जर 10 लोकांनी अजून 10 लोकांना प्रत्येकाने मिळवलं तर कदाचित हे जास्त पसरेल. पण तिसरा माझ्या मनात मग चालता चालता विचार आला की यांनी अधिकाधिक प्रयत्न होऊ शकतो. स्वामीजी म्हणायचे मी ठिगळ लावण्याचा उद्योग करतोय, आभाळ फाटलेलं आहे, मी ठिगळ लावण्याचं काम करतोय. अशी एवढी कल्पना असली म्हणजे झालं की आपण ठिगळ लावण्याचं काम करतोय. एवढी कल्पना असली की झालं. म्हणून सर्वांबाबत काही करणं हे फार फार कठीण आहे. आणि बऱ्याच वेळेला असंच होतं की जे सांगितलं जातं आहे ते आपल्याकरता सांगितलं जात आहे याच्याऐवजी लगेच सर्वांकरता असावं असं वाटायला लागतं. स्वामीजींनी एकदा अभ्यासेनुत कौंतेय वैराग्येण च गृह्यते, मन अभ्यासानी आणि वैराग्यानी आवरलं जातं असं सांगत असताना अभ्यासाचं महत्व सांगितलं, म्हणजे ध्यानाच्या अभ्यासाचं महत्व सांगितलं. छोटं केंद्र असायचं तेव्हा. आणि वैराग्याचं महत्व सांगितलं, वैराग्य सुप्रतिष्ठित झालं तर कसा लाभ होतो हे सांगितलं. तर तिथं असलेल्या मुलांनी लगेच शंका विचारली की तुम्ही वैराग्याचं एवढं महत्व सांगता आहात पण सगळ्या जगानी जर वैराग्य धारण केलं तर जग चालणार कसं? तर स्वामीजी म्हणाले तू तुझ्यापुरतं तर ऐक, तुझ्यापुरता अभ्यास आणि वैराग्यात सगळ्या जगाची काळजी नको करू. तरुण झाला की त्याला सांगायला लागत नाही की बाबा तू लग्न कर, तो आपलं आपण करणार आहे, तू इतरांची काळजी नको करू असं स्वामीजी म्हणाले. तसं पारमार्थिक परिभाषा ऐकली की आता ही सगळ्या जगाला कशी सांगू याची काळजी नको करायला, कारण असे काळजी करणारे देखील आले आणि गेले, याची काळजी करणारे कामही करत आहेत. त्यांचं काम आपण आपली शांती टिकवली तर सिद्ध होणार आहे एवढं आपण लक्षात ठेवू. बाकी सांगणारे सांगून गेलेत, सांगताहेत देखील. जर आपली शक्ती तेवढी वाढली तर त्या सांगणाऱ्यांमध्येही आपल्यापैकी कोणी जमाही होईल, तोही सांगायला सुरुवात करेल. पण तूर्त सगळ्या जगाचा नको विचार करायला, स्वतःचा विचार केला तरी पुष्कळ आहे. तूर्त आपल्या ठिकाणी अशांती आहे ती कशी घालवता येईल हा विचार केलेला बरा. आणि आपण आपल्या आत्म्याच्या बाबत आत्मज्ञानाच्या बाबत काय करायला हवं हा विचार केलेला कितीतरी चांगला. त्याचा जो मार्ग सांगितलेला आहे म्हणजे साधना मार्ग, तो मार्ग निष्ठापूर्वक त्याचं अनुसरण करणं, सांभाळणं, त्या मार्गावरून चालणं हे आपल्यापुरतं करणं खूप चांगलं. याचं कारण सगळ्या जगाबद्दलचे प्रश्न विचारून आणि त्याची कितीही उत्तरं दिली तरी देखील तसं काही होत नाही असे म्हणजे फार उंच पातळीवर गेलेले पण भाबडाच विचार करणारे खूप जण आहेत. खूप जण अगदी ते आपल्याला पूजनीय आहेत पण त्या विचारांचा तसा उपयोग होत नाही. मी विनोबांचं वाचत होतो. विनोबा असेल असं म्हणत होते त्याच्यामध्ये की इथून पुढे सगळ्या जगाला शांतीचा मार्ग अवलंबिल्याखेरीज चालणार नाही. इथून पुढे आपल्या स्वतःचं आपलं कल्याण, आपल्या घराचं कल्याण, आपल्या राष्ट्राचं कल्याण असे संकुचित विचार जोपर्यंत असतील तोपर्यंत कोणाचंच कल्याण साधणार नाही. इथून पुढे जय जगत ला पर्याय नाही. आणि जसं मोठ्या शस्त्रांचा काही उपयोग होत नाहीये असं जगताच्या लवकरच लक्षात येईल आणि त्यामुळं मोठी शस्त्र अस्तंगत होतील. अगदी लाठीकाठीचाही उपयोग होत नाही हे इथून पुढं सुधारलेल्या माणसाच्या लक्षात येईल आणि जग अहिंसक बनेल. त्याला आता पर्याय दिसत नाही. एका एक व्यक्ती एका टोकाचा विचार करत करत कुठं पोचते ते मी तुम्हाला सांगतोय. मी विनोबांवर टीका करत नाहीये पण एकच विचार खूप खूप सारखा सारखा करत त्या विचारात पुढे गेलं की माणसाचा आणि जगाचा संबंध तुटल्यासारखा होतो. जे हे विचार त्यांनी व्यक्त केले 50 वर्षांपूर्वी असतील आणि त्यांच्या काळी होतं त्याच्या पुढे जाऊन या विचाराच्या बाबत आज काय घडलं हे जर तुम्ही पाहिलं, आज काय घडतं आहे हे जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या पुरुषांचे विचार देखील याबाबत भाबडे आहेत असं लक्षात येतं. आणि ते नेहमीच आदर्शवादी विचार भाबडे वाटणार. जगामध्ये शांतीकरता नोबेल पुरस्कार हे दरवर्षी दिले जाणार आणि जे देत आहेत ते शस्त्र स्पर्धा देखील वाढवण्याला मदत करणार. हे कोणाला नीट करायचं नाहीये. त्यामुळं आपुला तो गळा घेई उगवोनी असं तुकाराम महाराज म्हणतात. आपण आपला बोध प्राप्त करून घेणं आणि जर जमलं तर आपल्याबरोबर 1-2-4 जणांना तसे मित्र सवंगडी मिळवून सगळ्यांनी मिळून तेवढ्या 2-4 जणांनी जरी कल्याणाचा मार्ग धरला तरी पुष्कळ आहे असं मी म्हणेन. तरी देखील ते कमी नाही. पण आपल्या मनातली अशांती घालवणं आपण आत्मज्ञानाला महत्व देणं त्याच्यावर विश्वास ठेवून तशा प्रकारची साधना करायला प्रवृत्त होणं यामुळं व्यक्तीच्या जीवनाचं नक्की कल्याण होईल. सगळ्या जगताचं होईल की नाही ते जगतावर अवलंबून आहे. जसं विनोबांच्या या विचारामुळं विनोबांचं वैयक्तिक कल्याण झालेलं आहे आणि जग तसं वागत नाही याला विनोबा जबाबदार नाहीयेत म्हणून असे विचार व्यक्त केले म्हणून मोठा दोष त्यांच्या ठिकाणी लागत नाही. फक्त त्याच्यामध्ये एक सरळपणा आहे. तो सरळपणा इतका टोकाचा आहे की नंतर तो हास्यास्पद होतो. तो हास्यास्पद व्हायला आपण कारण आहोत, विनोबा नाही. पण आता आहे त्याला काय करणार. सगळं जग त्याच्या पद्धतीने चालणार आहे असा विचार स्वामीजींसमोर आला तर स्वामीजी असं म्हणत असत की आजच अनाचार आहे, आजच अशांती आहे असं नाही. भगवान श्रीकृष्ण अवतार कार्य करत असताना द्रौपदीला ते जिला भगिनी मानत होते आणि ती सम्राज्ञी होती. तिची जी काही अवस्था झाली राजसभेमध्ये आजच अनाचार चाललाय असं नाही. अगदी भगवान रामचंद्रांच्या पत्नीला पळवून नेणं म्हणून जगामध्ये अशांती सर्व काळ आहे अनाचार सर्व काळ चाललेला आहे आणि आचारवान लोक देखील त्याच काळात असतात, त्याच काळात शांती देखील सांगितली जाते असे लोक असतात, त्या काळातच धर्मप्रचार आणि परमार्थ प्रचार शांतीचा मार्ग सांगणारे देखील लोक असतात आणि त्याच काळात युद्ध देखील चाललेली असतात. हे सगळं एकाच काळात घडत असतं. तुम्ही कशाकडे लक्ष देता याच्यावरच सगळं अवलंबून आहे. आपण सावध जरूर असावं अवतीभोवतीच्या परिस्थितीबद्दल, पण तारतम्यानी आपल्या स्वतःला आपला मार्ग माहीत असावा म्हणजे झालं. नाहीतर मग ते सगळं पाहून आपणही अशांत होण्यात काही मजा नाहीये. आपली शांती टिकून आपण हे सगळं पाहावं. अशांती ही आज असं आहे की जगात कुठेही खुट्ट झालं तरी सगळीकडे समजतं. असं असल्यामुळं हे सगळं जास्त माउंट होऊन आपल्या अंगावर यायला लागलेलं आहे, बाकी काही नाहीये. नाहीतर इथं गुण्यागोविंदांनी लोक राहत असताना आणि त्यांना खबर वार्ताही नसताना सोमनाथाचं मंदिर लुटलं जात होतं आणि पुढे काही वर्षांनी किंवा काही काळांनी काही महिन्यांनी जर एखादा यात्रेकरू गेला तर त्याला कळायचं, तो परत आला की या भागातल्या लोकांना कळायचं. आज त्या क्षणाला कळतं. असं असल्यामुळं आज फार वाढलंय असं वाटतं. नाहीतर अशा प्रकारची युद्ध, अशांती, असमाधान स्वार्थामुळं, विकारांमुळं ही सतत चालू आहेत जगात आणि ती जशी वर्धिष्णू होत आहेत तसे कित्येक लोक आत्मज्ञानाकडे देखील जातात याच्यावर विश्वास ठेवा. असं नाहीये की फक्त एका बाजूनीच काहीतरी चाललेलं आहे. एकाच वेळेला संसार याचाच अर्थ असा आहे की त्याच क्षणाला अगणित कर्म जिथं घडतात त्याला संसार असं म्हणतात. आपण इतक्या शांतीत बसलेले आहोत, तुम्ही बाहेर पडल्यावर लक्षात येईल रस्ता ओलांडताना की बाहेर काय चाललेलं आहे, बाहेर आता किती रहदारी वाढलेली आहे. आता एका क्षणात, चालू क्षणातच इतकी उदंड कामं चाललेली आहेत. चोर आपल्या योजना बनवत आहेत, दरोडेखोर आपल्या योजना बनवत आहेत, अशांती पसरवणारे स्वतःच्या योजना बनवत आहेत, चांगलं काम करणारे गीतेचा कसा प्रसार व्हावा याच्याकरता बैठका चालल्या असतील कुठं. त्याच वेळेला कोणी मंदिरामध्ये आरत्या पूजा चालल्या असतील, आपल्या इथे सत्संग चाललेला आहे. म्हणून जग म्हणजे आपण जे पेपरमध्ये वाचतो ते आणि टीव्हीवर पाहतो ते असं असल्यामुळं आता जग जास्त भडकहून आपल्या अंगावर येऊन पोचलंय असं लक्षात घ्या. इतकं भडक जग आहे देखील आणि नाही देखील, तुम्ही कोणत्या जगाकडे पाहता त्याच्यावरच ते अवलंबून आहे. म्हणून स्वामीजी असं म्हणत असत की जगात काय असेल ते असो, तू आपला या जगात ये, साधकाच्या विश्वामध्ये ये, अशी साधकाच्या विश्वाची कल्पना स्वामीजी सांगत असत. कारण काही इलाज नाहीये. या विश्वामध्ये मात्र तुम्हाला तुमच्या शांतीबद्दल, तुम्ही आत्मज्ञानाबद्दल जागृत होण्याबद्दल, तुम्ही त्याकरता प्रयत्न करण्याबद्दल, त्याच्यावर विश्वास ठेवून मार्ग आक्रमण्याबद्दल तुम्हाला प्रेरणा नक्की मिळेल. पण ती तुमच्यापुरती असेल आणि तुमच्यासारखे जे कोणी जमले असतील त्यांच्यापुरती असेल. बाकीचं जग जसं असायचं तसंच असेल, तसंच असेल. आणि सगळ्या जगाला परमार्थाकडे वळवणं ही फॅन्टसी आहे, हे शक्य नाही, कधीच शक्य नाही. स्वामीजी असं म्हणत असत की मी म्हणजे तेव्हावर का मी जेव्हा स्वामीजींकडे जायला लागलो तेव्हा ते जवळपास किती वर्ष, ज्ञानेश्वरी सांगून 58 साली त्यांनी सुरुवात केली, मी 77 साली ऐकायला, तेव्हा ते म्हणाले गेली 20 वर्ष मी इथं ज्ञानेश्वरी सांगतोय. मला असं वाटतं की मी खूप मोठं काम केलेलं आहे, पण या बादशाहीच्या बोळात येऊन कोणी जर विचारलं की इथं कुठं ज्ञानेश्वरी चालते का, तर या गल्लीतल्या कित्येक लोकांना माहीत नाहीये म्हणाले. आपण फार मोठं काम केलं असं आपल्याला वाटत असलं तरी तो भ्रम आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं की ज्यांच्याकडे आपण स्वामी म्हणून पाहतो आहोत, जी एवढी मोठी व्यक्ती आहे ती आपल्या स्वतःबद्दल म्हणते आहे की या गल्लीत देखील माहीत नाहीये. पण मग नंतर असं लक्षात आलं की खरंच माहीत नाहीये. आणि माहीत नव्हतं पण त्याला काही इलाज नाही, तो त्यांचा दोष नाही, जाणून घेणाऱ्यांचाही काही प्रश्न आहेच ना. त्यांना जर ते नकोच असेल तर काय करणार. म्हणून सगळ्या जगावर काही लादू नका, आपल्या स्वतःच्या बाबत आपण करू आणि आपला मार्ग. आणि असे बरेच मिळाले तर चांगलं आहे आणि त्यांच्या त्या जगामध्ये राहू. बाकी पुष्कळ विश्व या एका विश्वामध्ये आहेत पण ती तशीच राहणार आहेत अशी मजा आहे. ये शिल्पा काय काय हो असणारच असणारच अगदी 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 भिन्नता असणार अगदी बरोबर आहे. बरोबर आहे अगदी बरोबर आहे सुभाषितकार हो पिंडे पिंडे मतीर भिन्ना हा असं जिथं आहे तिथं सगळ्या पिंडाला एका साच्यात बसवणं भगवंतांनी विश्वच तसं केलं नाही त्याला काय करणार नाही का. भगवंतांना जर तसं करायचं असतं तर तसं बनवलं असतं, पण भगवंतांची इच्छाच दिसत नाहीये तसं विश्व बनवायची. तुमच्या समोर एक कोडं टाकलेलं आहे, त्या कोड्यातून तुम्ही तुमचा मार्ग आक्रमत पुढे जायचा आहे असंच आहे. ये
संत हरीशी
हित गुज करी ते संत हरीशी अद्वैती रमली रमली हरिनामे रंगली मीरा हरिनामे रंगली राणा जी ने निर्वाणीचा दिधला प्याला जहल विषाचा राणा जी ने निर्वाणीचा दिधला प्याला जहल विषाचा प्राशन करता अमृतमयती प्राशन करता अमृतमयती झाली विषवल्ली हरिनामे रंगली मीरा हरिनामे रंगली तन मन तल्लीन भान विसरली अद्वैती रमली रमली हरिनामे रंगली मीरा हरिनामे रंगली मीरा हरिनामे रंगली रंगली रंगली
अपन नाम घेऊ श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय 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 नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण, नारायण। जय नारायण, जय जय नारायण, नारायण। श्रीनारायण, जय नारायण, जय जय नारायण, नारायण। श्रीनारायण, जय नारायण, जय जय नारायण, नारायण। श्रीनारायण, जय 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 नारायण, जय जय हरि 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 स्वामी जी स्वामी जी राम 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 नमो बाबा बोला पुंडलीक वरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।